इट्स 93.5 रेड एफएम वर 8:16 मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. अँड आज के दिन क्या हुआ था इतिहास में ये जानने का टाइम है. 1898 साली आजच्याच दिवशी चित्रपट महर्षी भालजी पेंढारकर यांचा जन्म झाला होता. आजच्याच दिवशी भारताचे तिसरे राष्ट्रपती आणि शिक्षण तज्ञ डॉक्टर झाकीर हुसेन यांचं दुःखद निधन झालं होतं. आजच्याच दिवशी प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ धनंजय गाडगे यांचं सुद्धा दुःखद निधन झालं होतं. आणि बीजेपीचे ज्येष्ठ नेते प्रमोदजी महाजन यांचं दुःखद निधनही आजच्याच दिवशी झालं होतं. आजच्या दिवशी इतिहासामध्ये आपल्याला बऱ्याचशा झळा चटके बसलेल्या आहेत. मॉर्निंग नंबर 1 मध्ये ह्या होत्या त्या गोष्टी ज्या घडल्या होत्या आजच्या दिवशी इतिहासामध्ये. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर रुद्र आहे तुमच्यासोबत. स्टे ट्यून्ड.